नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडची राजधानी बँकॉक इथं पोहोचले. ही परिषद उद्या होणार आहे. आज संध्याकाळी पंतप्रधान मोदी थायलंडचे पंतप्रधान शिनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. याप्रसंगी अनेक करारही होणार आहेत. या परिषदेनंतर पंतप्रधान उद्या श्रीलंकेला 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं आर्थिक वर्ष 2024-25 5,600 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती केली असून 5,150 किलोमीटरचं उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली. आर्थिक वर्ष 2024-25 या कालावधीत भारतीय रेल्वेनं 1,681 रेल्वे इंजिनांची निर्मिती केली आणि याबाबतीत अमेरिका आणि युरोपला मागे टाकल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं एका पत्रकात दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या 19% वाढलेली आहे. वेव्स 2025 भारतानं चिली या देशाला आमंत्रित केलं आहे. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी काल नवी दिल्लीत चिलीच्या संस्कृती कला आणि वारसा मंत्री कॅरोलिना अरेडोंडो यांची भेट घेतली आणि त्यांना वेव्स परिषदेचं आमंत्रण दिलं. पेरणीपूर्वी राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. पत असेल तर केंद्र सरकारकडून विशेष पॅकेज आणावं असं आव्हानही त्यांनी दिलं. सत्तेत आल्यानंतर कर्जमाफीच्या आश्वासनाचा महायुतीच्या नेत्यांना विसर पडल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग आणि उच्च शिक्षण संचालनालय यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगार क्षमतेच्या दृष्टीनं हा करार महत्वाचा ठरेल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान 8,000 रुपये विद्यावेतन दिलं जाणार असून त्यातली 50% रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या अॅग्निस्टॅक या प्रकल्पाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी राज्यातल्या 1,40,00,000 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत अंदाजे 85,00,000 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांची पूर्ण माहिती, त्यांची शेतजमीन, पीक पद्धती, आर्थिक विवरण यासह शेतकऱ्यांना आवश्यक असणारी माहिती जमा करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातल्या आणवी इथं पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेच्या संतश्री भगवान बाबा आश्रमशाळेच्या वसतीगृहाचं भूमिपूजन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. पालकमंत्री पंकजा मुंडे, जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यावेळी उपस्थित होते. हमखास रोजगार मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बौद्धिक शारीरिक क्षमता वाढवून कौशल्य प्राप्त करावं असा सल्ला बागडे यांनी यावेळी दिला. नाशिक जिल्ह्यात वणी इथल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव 5 ते 12 एप्रिल दरम्यान होत आहे. चैत्रोत्सवात श्री भगवती मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार असून दररोज 70 ते 80 हजार भाविक हजेरी लावणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टनं भक्तांच्या सुरक्षिततेसाठी अपघाती विमा उतरवला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेचं रत्नागिरी जिल्ह्याचं उद्दिष्ट 100% पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य आजगेकर यांनी दिली. प्राप्त अर्जांपैकी 2,210 नवउद्योजकांचे अर्ज पात्र ठरले असून 817 उद्योजकांना वित्त पुरवठा करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देण्यातही जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याचं आजगेकर यांनी सांगितलं. जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या भणंगजळगावचे ग्रामविकास अधिकारी जयसिंग राठोड याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं. वारसा हक्काचं प्रमाणपत्र देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. राज्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी विजांसह सुमारे तासाभरात पाऊस झाला. या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला तरी आंबा काजूसारख्या पिकांसाठी तो नुकसानकारक ठरणार आहे. धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. नेर गावासह परिसरात गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. वादळी वारे आणि पावसामुळे काढणीस आलेल्या आणि शेतात काढून ठेवलेल्या कांद्यासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. भंडारा जिल्ह्यातही आज सकाळपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.